माझ्या मुलीला खास फार खुश होते. त्याचं कारण काय की मला नैसर्गिकच नाही, मला त्यांना शिकवायला त्रास होतो. आणि त्यांनी जर एखादी बोलताना सांगितली तर माझ्या नातराईच्या चालू कुठल्या नातेवर नेहमी बोलतो. अर्थात ती त्यावेळेला मला बरोबर माझ्या आवाजाला आता जसं माझ्या आवाजाला एक मोड लागलेली आहे की त्याचं मर्म आता मला समजायला लागलं. पण ती त्यावेळेला समजली आसर्वांनी पाचव्या नात्रेवर स्थान घेतलेलं आहे म्हणजे ते अनेक ठिकाणी राहिलेले आहे. ती बरोबर राहिले पण ते पाचव्या नात्रेवर स्थान घेताना ते कुठली कशा पद्धतीनं ते गेले एवढं धोक्यात यायचं. पण त्यांची तशी ती एक मुलीची एक मोठी बुकल्यासारखी जी ताण मानून खाली उतरत होते ती धोक्यात येत नव्हतं त्यावेळेला. पण डोकंही त्यावेळेला लहान होतं
बरोबर,
त्यावेळेला ती जमणं शक्यच नव्हतं. पण माझ्या धोक्यात मात्र ते दोखत होत की हे काहीतरी मिळायला हवे आणि की हे आपल्याला घ्यायला पाहिजे म्हणून त्याच्याकडे जरा जास्त. काही लोकांनी त्याच्या लईच्या बाजूला भर फार कमी दिली आणि त्याच्यामुळे
लोकांनी कमी दिलेलं आहे. आम्हाला ऐकणार ना वाटतं
हे मी म्हणू शकत नाही. पण माझ्या तोटी प्रमाणे मी ते अवलोकन केलं आणि त्याच्यात आमचे हळदरखा जे होते ते नाजूक गाणे पण नैबद्ध आवाजही चांगलं नैबद्ध गाणं आणि शब्दाची बोली कशी निर्माण होते हे त्यांच्याकडे जास्त होतं. आमच्या खासाव्याकडे ते होते. खासाव्याने एकदा ताण बांधले की ती बांधली की तिला परत ती त्याच दिशेने पोहायला
पाहिजे.
एकदा ताण गेली की त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण इथेच मोड जाईल त्याला तर त्याच वेळेला तिथे मोडून ते समोर यायचे. आम्हाला काही वेळेला असा विचार असते हे नव्या मात्रेवरती आहे नुकसान यायला टेकली की नव्या मात्रेवरती आहे त्यांनी येणार कसे खाली. पण ते असे काही येत होते की आम्हाला त्यावेळेला असं वाटत होतं की अरे मी काय केलं. आणि असं पुष्कळ वर्ष ऐकल्यानंतर मध्ये की आपण प्रकाश लईच्या माणसाला प्रकाश करतो की हे असं आहे असं करायला आता ते लोक त्या गोष्टीचा विचार करत नाही. फार दुःख वाटतं मला की ह्या गोष्टीकडून विचार करायला पाहिजे. आता मला माझ्या अंतकरणाला एकच मोठी गाण्याची कलेत एक दुःख आहे की खासदारांनी हैदर खानने जशी मला शब्द मोठ्याचे गाणी जसे शिकतात त्या पद्धतीने त्यांनी मला ते त्यावेळेला शिकवलं त्यावेळेला माझ्या त्या डोक्यात आलं. पण त्याचा मेहनत करण्याचा एक जे दिशा होती त्या दिशेने माझ्या मुलांना मला जाऊ शकले नाही. पण मुलगी ध्यास मात्र 24 तास माझ्या डोक्यात हवा असायचा. मुलांना देत असताना मुलांना डोक्यात असताना मुलांना खायला करून असताना मुलांना शाळेत म्हणत असताना की खासदारी आपण ते शब्द फिरवले ते फार गोड तरी लागले पण ते आपल्या कर्णातरी येत नाही काय करावं. हा जो एक माझ्या डोक्यासारखा जो मार बसत होता त्याचा परिणाम आज माझ्या शब्दावरती आलेला.
बरोबर,
मी ते विसरलेले नव्हते. मी जे हैदरखानला शिकत होते ते मी विसरलेले नव्हते. त्याचा नितीध्यास आतापर्यंत माझ्या डोक्यात असतो. अजून चालू आहे की तो असा शब्द टाकत होतो तो गोड का वाटत होता. आणि आज मी ज्या बाईला जर सांगितलं की तुम्ही जे शब्द म्हणता ते मला ऐकायला सम होती तर तुम्ही तो शब्द मी कसा काढते त्याचा तुम्ही विचार करा. न आणि न शरळ न आणि शरळ न न म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं रुक्षपणा वाटतील तर हा तुम्ही विचार करा. आणि त्या पद्धतीने तुम्ही शब्द म्हणायची सवय करा की ही बाई तो शब्द न म्हणायला मला येत नाहीये का. येतो ना शरण न म्हणायला येतं मला पण मी त्यावेळेला शरण नच का म्हणते तर नला एक सुंदर मला नाही म्हणून तो न काढून टाकायचं. शास्त्राप्रमाणे ते चूक आहे किंवा बरोबर आहे हे मी सांगू शकत नाही पण न हा शब्द तिथं चांगला लागतो म्हणून तो काढायचा.
बरं, खासदार हैदर खान हे शिकवत असताना स्वतः सांगायचे का सगळं शब्दावरती जे हे अलंकार आहे.
नाही नाही
नाही
त्यांच्या ह्याच्यातून तुम्ही ग्रहण केलं ते पण त्याचा त्यावेळेला माझी अशी परिस्थिती नव्हती की मी तो विचार करून त्याच्यावरती घटाजित करू शकत होती. कारण माझा आता टाईम नाही म्हणता आणि दुर्दैव माझं एवढं कळलंय की मी जे माझ्या डोक्यात काही प्रकाश पडलेले आहेत ते प्रकाश आता मला येत आहेत पण मी दाखवू शकत नाही वेळ म्हणत किंवा आवाजाचं धर्माचं
दाखवलेलं आहे. आता तुमची विनय आहे तुमचा
असं विनय असं नाही आहे पण ते मला जरा त्रास होतो माझ्या डोक्याला की काही गोष्टी माझ्या डोक्यात आता येत आहे की मी असं केलं तर हे फार चांगलं दिसण्यासारखं पण ती मी करू शकत नाही हे मला दुःख आहे आणि त्याच्यामुळे मी फार नर्वस होते की मी करू शकत नाही. मला किती किती गोष्टी खासदारांनी सांगितलेल्या आहेत पण मी ते आता दाखवू शकत नाही आणि परिस्थिती अशी होती की ज्यावेळेला दाखवायची परिस्थिती होती त्यावेळेला मला मुलांनी अगदी पछावून ठेवलं. मी जरा झोपून होते तोपर्यंत आमच्या किशोरीची दोन मुलं माझ्या पायात पडली आणि ती मी वयात घेऊन आज किशोरी बाहेर निघाली. माझ्या जीवाला एवढे समाधान की मी एवढे कष्ट घेतले पण त्याच्यात नाही एक रत्न
निघाला
तेवढं मी माझ्या जीवाला सांगा आणि ते जर मी केलं नसतं 12 वर्ष तर हे किशोरी पुढे येऊ शकली
नाही.
मी तिला नेहमी सांगते बघ किशोरी मी तुला मोकळी ठेवली 12 वर्षे मी काही केलेलं नाही पण तू आज बाहेर निघालोय तर माझी एवढी अपेक्षा आहे की थोडं तरी शब्दाचा जो एक काही गोडवा आहे शब्द फेकण्याची जी एक लकब आहे शब्द कुठला शब्द कुठल्या वेळेला नरम करायला पाहिजे कुठल्या वेळेला तो घट्ट करायला पाहिजे ही कला तू जरा एकदा अवगत कर. पण तिला तिच्या परिस्थितीमुळे तिला ते करणं होत नाही मी तिचा अपराध करत नाही.
पण प्रयत्न त्या दिशेने चालू आहे का नाही
चालू आहे की नाही हे सुद्धा मला समजायला रस्ता नाहीये.
मला थोडंसं वाटतं की तुम्ही जे सांगितलं आम्ही ज्याच्यात भाषाशास्त्राच्या विषय म्हणतो की शब्दाला वाकून बोलून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं
पाहिजे तसं
मला वाटतं किशोरी काही चाललेली आहे त्या दिशेने
करत असेल ते आणि केलं तर फार आनंदाची गोष्ट आहे. पण काही वेळेला गाण्याला रागिणी सांभाळायची ताल सांभाळायची शब्दाचा अपभ्रंश न होता बरोबर यायला शब्द कुठे तोडायलाही होत नाही तोडताना त्याला अर्थ लागायला पाहिजे आणि ते सगळ्या गोष्टी करून आपण ऑडियन्सला रमवायला पाहिजे या किती पाच गोष्टी त्या गाण्याला सांभाळायला